Just this week, I had the opportunity to enjoy a Christmas production at Ezra School. And it was a wonderful attempt. There was lots of work put into this program. There was lots of practice. You could see the people really put in a lot of effort. And the play, the drama was about Christmas. The people were dressed up in their costumes. It was quite a dazzling display. There were more angels than I've ever seen in one place, ever. I think we counted, there must have been about 60 little children dressed as angels on the stage. And Gabriel was quite upset because the angel Gabriel was a woman with long black hair.
Gabriel was upset because the angel Gabriel
In fact, all the angels, they looked like fairies. They were all girls. There wasn't a single male angel in the whole. But there were some other things that really confused Gabriel and Eden, who were sitting next to us as we were watching this program. In the program, there was Santa Claus who came with his reindeers, and they were offering Jesus gifts at the nativity scene.
Santa Claus was to you, and Yeshua was like, "I am the one."
And eventually Gabriel said to me, "Dad, where is Santa Claus in the Bible?"
And you can give it to me. I'm going to tell Santa Claus why the Bible says that he is here.
And I had to sit with him and I had to explain to him, "Boy, this is not biblical. Okay, what is happening, what you see in front of your eyes, is not from the Bible."
And you can not give it to me. Can not come over like this. You can not see that the
Sadly, they had mixed the story of Santa Claus into the biblical account of Jesus. Santa Claus was looking for Rudolph, and he found Rudolph somewhere in Bethlehem, and he brought Rudolph to Mary and Joseph to find the baby child. It was a big mess, okay?
दैवी गोष्टी मध्ये जणू काही त्याला टाकण्याचा प्रयत्न करत होते त्या रडपला तो सांता क्लॉज शोधतो आणि मग ते बेथलेम मध्ये येऊन येशू ख्रिस्ताचं दर्शन घेता हे जणू काही सगळं बनवून त्याच्यामध्ये टाकण्यात आलं होतं.
And I was actually saddened by the whole thing because I knew that there were Hindus there in that congregation, in that hall watching this program.
आणि मग हे सर्व बघून ते थोडे गोंधळले कारण त्यांना माहिती होतं की हिंदू लोक सुद्धा तेथे बसून हे नाटक पाहत होते.
They showed Gabriel coming to Joseph as well as Mary, and they showed the angel Gabriel saying that Jesus would save his people from their sins.
आणि मग योसेफ आणि मरियाजवळ तो गॅब्रियल दर्शनांचं म्हणतोय की तो त्याच्या लोकांना पापापासून टाळी म्हणून.
So there was truth in the program, but at the same time they brought in Santa Claus and his reindeers as part of the Christmas story.
आणि मग लक्षात घ्या की तरी ती गोष्ट सत्य होती तरी सुद्धा सांता क्लॉज आणि त्याच्या ज्या काळी भेट त्या कथेमध्ये आणलेल्या होत्या जणू जी गोष्ट त्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेली नाही.
I'm not one for not having fun at Christmas, but once you start mixing the Christmas story, then you start taking away the truth of the Christmas story, isn't it?
ते म्हणतात गंमत असणे म्हणजे कुठल्या प्रकारे गैर नाही आहे, परंतु ज्या वेळेस तुम्ही नाताळाच्या गोष्टीमध्ये नाताळाच्या कथेमध्ये दुसऱ्या गोष्टींची भर घालतात त्यावेळेस सर्व ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या भासू लागतात ना, आणि ते चुकीचं आहे.
And that's the problem. These legends, especially in our culture, have become truths.
आणि म्हणूनच या जे काही दंतकथा आहेत या ज्या गोष्टी भरून त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच गोष्टींना आता अति महत्व मिळालेलं आहे आणि जी खरी गोष्ट आहे ती बाजूला राहिली आहे.
People, especially our Hindu friends, they equate Santa Claus just as they would with Ganesh or Hanuman.
आणि मग लक्षात घ्या की जणू काही जे आमचे हिंदू मित्र आहेत की अशा प्रकारे सांता क्लॉज बरोबर असतात की जणू काही त्या ठिकाणी गणेश किंवा हनुमान बरोबर ते असतात.
एंड ऑल दीज लेजंड्स इन्क्लुडिंग सेंट क्लॉज हॅव बिकम इंटरट्वाइंड विथ द क्रिसमस स्टोरी.
आणि मग लक्षात घ्या की जसं सांता क्लॉज त्या ठिकाणी आहे त्याच प्रकारे इतर जे त्यांच्या नजरेमध्ये असलेले वीर पुरुष आहेत ते सुद्धा त्या गोष्टीमध्ये त्यांची ती भर घालत असतात.
द बर्थ ऑफ जीसस क्राइस्ट एज वी हॅव रेकॉर्डेड इन द बायबल now becomes a legend, it becomes a myth.
आणि मला लक्षात आहे की आता काय झालंय की येशू ख्रिस्ताचा जो जन्म पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे त्याच कारणामुळे तो आमच्यासाठी पवित्र लोकांसाठी दंतकथेसारखा भासतो नाही का.
Some people may ask, well, who cares if it's history or if it's not history?
आणि मग जे इतर लोक आहेत असं म्हणतात की मग याची कोण चिंता करत बसेल की हे खरं होतं की नाही त्याला कोण विचार करत बसेल.
The story about Joseph and Mary, the Christ child, the angels, the wise men, the shepherds, it's a very heartwarming story.
आणि मग तिथं जर बघितलं तर योसेफ मरिया देवदूत जे काही मुलगा आहे ती जी गोष्ट आहे ती गोष्ट फार वेगळी अशी गोष्ट आहे.
It's a story that makes our hearts feel nice and warm and children love to hear that.
आणि ही अशी गोष्ट आहे की ऐकायला चांगली अशी वाटते जेणेकरून आमचं हृदय जे आहे ते भरून येतं आम्हाला ते ऐकावं असं वाटतं.
It helps people focus on peace on earth for a few days. So what's the problem if it is a myth or if it's not a myth?
आणि मग लोकांचं म्हणतात की त्या गोष्टीने जर आम्हाला आत्यानंद होतोय मग ती खरी असो किंवा खोटी असो ते काही महत्वाचं नाही. आणि त्या गोष्टीमुळे असं म्हणतात की पृथ्वीवर शांती येणार आहे मग ती थोड्या वेळात येणारी शांती आहे त्याच्यामुळे ही गोष्ट खरी किंवा खोटी असली तरी फरक पडत नाही पण ती आम्हाला आनंद देते.
So what difference does it make if it's true or if it's not true?
आणि मग त्याच कारणामुळे ही खरी असो किंवा खोटी असो ते महत्वाचं ठरत नाही.
It makes all the difference in the world.
परंतु लक्षात घ्या की जगामध्ये या ज्या गोष्टी आहेत असं केल्याच्या द्वारे नक्कीच फरक पडतो.
Because if it is just a myth, if it is just a heartwarming legend,
आणि मग लक्षात घ्या की जर ती केवळ एक प्रकारची दंतकथा असते किंवा हृदयाला स्पर्शवणारी केवळ ती गोष्ट असते,
then you can choose to believe the legend or not believe the legend.
आणि मग लक्षात घ्या की मग तुमच्याकडे निवड आहे नाही का त्या दंतकथेवर विश्वास ठेवायचा किंवा नाही का.
Based on how it makes you feel.
आणि मग कशावर तुम्ही तो विश्वास ठेवणार की या गोष्टीने आम्हाला कसं वाटतं त्याद्वारे तुम्ही तो विश्वास ठेवणार.
It becomes completely subjective, it becomes completely one-sided.
आणि मग लक्षात घ्या त्याच्यामुळे काय होतं की ही गोष्ट केवळ एका बाजूची अशी गोष्ट होती तो केवळ एक विषय ठरतो नाही का.
And the fact and the truth of the Christmas story becomes binding on no one.
आणि मग त्याच कारणामुळे काय होतं की ही जी काही नाताळाची गोष्ट आहे त्या नाताळाच्या गोष्टीमध्ये इतर लोक गुंतले जात नाही किंवा गुरफटले जात नाही.
And the Christmas story becomes irrelevant.
आणि मग त्याच कारणामुळे लोकांना असं वाटतं की ही नाताळाची गोष्ट आमच्यासाठी संबंधित नाहीये.
But
परंतु
the Christmas story is true.
जर नाताळाची गोष्ट ही खरी असेल,
if the story actually happened as Luke reports it,
आणि मग लुकाने ज्या प्रकारे ती लिहिलेली आहे त्याच प्रकारे जर ती घडलेली असेल,
then we are confronted with the birth of Jesus Christ as being tangible, as being objective.
आणि मग लक्षात येते तसं जर असेल तर येशू ख्रिस्ताचा जे काही जन्म आहे तो जन्म हा खऱ्या रीतीने घडलेला आहे आणि त्याच्याकडे सर्व लोकांचं दृष्टी लागेल अशा प्रकारची गोष्ट आहे.
बर्थ ऑफ जीसस कॉन्फ्रंट्स अस विथ फॅक्ट्स.
आणि मग लक्षात घ्या की हा जो येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो जन्म ही एक वास्तव आपल्या समोर आणतं.
फॅक्ट्स वी कॉन्ट जस्ट स्ट्रगल.
आणि मग अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे जी वस्तुस्थितीपासून आम्ही स्वतःला दूर करू शकत नाही.
फॅक्ट वी कॉन्ट जस्ट स्ट्रगल एज अ पर्सनल ओपिनियन.
आणि मग अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे ज्या वस्तुस्थितीविषयी आपण स्वतःच केवळ मत मांडून त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही.
द फॅक्ट दॅट दीज इव्हेंट्स हॅपन मीन्स दॅट गॉड डज एक्झिस्ट.
आणि मग वस्तुस्थिती अशी आहे की हे घडलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो की देव अस्तित्वात होता.
द फॅक्ट दॅट द ख्रिसमस स्टोरी डिड हॅपन मीन्स दॅट ही ट्रूली ब्रोक इनटू human history in the birth of Jesus Christ.
आणि मग त्याचा अर्थ असा होतो की त्याने मानवी जो इतिहास आहे जो मानवी त्याच्यामध्ये त्याने काय केलेला आहे की सर्व इतिहास तोडून त्याच्यामध्ये त्याने शिरकाव केलेला आहे.
The fact that the Christmas story is real means that he has fulfilled Old Testament prophecy.
आणि नाताळ हा खऱ्या अर्थाने खरा असा आहे त्याचं कारण हे की त्याने काय केलेलं आहे की सर्व भविष्य कथन जे आहे त्याची परिपूर्ती केलेली आहे.
Today I want to challenge you and I want to help you to remember, to focus that this is not just a legend.
आणि मग आज ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ही जी गोष्ट आहे ती गोष्ट ही दंतकथा नाहीये.
I want you to remember that this is history that we're looking at.
आणि मग हा जो आहे तो इतिहास आहे ज्या इतिहासाकडे आम्ही डोकावत आहोत.
And there is evidence for us this morning to be convinced.
आणि मग इथं जर पाहिले तर पुरावे आहेत ज्या पुराव्यावर आम्ही विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे.
सो लेट्स रीड फ्रॉम लूक चॅप्टर 2 फ्रॉम वर्स 1 टू 11.
आणि आज 1 ते 11 वचन आपण वाचूया.
So read in Marathi, you can please follow in your English version.
1 ते 11 वचन आपण वाचूया. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नाव निश्चित लिहिली जावी अशी कैसर अवस्थ याची आज्ञा झाली. विरिनिया हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देवास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गल्ल्यातील नासरेत गावा होऊन वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया बरोबर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याने तिला बाळंत्याने गुंधळून गावानी ठेविले कारण त्याने त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ राणात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते तेव्हा प्रभूचं दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे.
Notice in verse 11, the angel appeared to them and said, unto you is born this day in the city of David a Savior who is Christ the Lord.
आणि 11 वचनामध्ये काय म्हटले ते बघा, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे.
Just like Gabriel came to me and said, Dad, who is Santa Claus? I need to give an answer, no?
आणि मग ज्या प्रकारे गॅब्रियल त्यांच्याकडे आला आणि त्यांना विचारलं की हा सांता क्लोज काय कोण आहे त्यावेळेस त्यांना त्याला उत्तर देण्याची गरज वाटली.
But the question is far more important and is far more value is this one right here in the passage. Who is Jesus Christ the Lord?
आणि मग हा जर तुम्ही या उत्तरामध्ये बघितला तर फार महत्वाचा प्रश्न तिथे आहे आणि तो प्रश्न हा की येशू ख्रिस्त हा कोण आहे.
This is a crucial question that we all must answer.
आणि हा फारच महत्वपूर्ण अति महत्वाचा प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर आम्हा सर्वांना देण्याची गरज आहे.
In fact, all of us will answer this question one day, either on this earth or one day at the judgment seat of God.
आणि मग लक्षात की आमच्या सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर आम्ही भूतलावर असताना द्यायचं आहे नाहीतर ज्यावेळेस आम्ही देवासमोर न्यायाला उभे राहू त्यावेळेस आम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे.
But if you wait until the judgment seat of God to answer that question, it will be too late.
आणि मग लक्षात घ्या की जर तुम्ही अद्यापही उशीर लावत असाल त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि त्याचं उत्तर जर तुम्ही न्यायात सणाच्या वेळेस द्या तर मग ते फार तुमच्यासाठी विलंबाचं कारण ठरेल.
एव्हरीबॉडी सिटिंग इन दिस रूम विल बी कॉन्फ्रंटेड विथ ट्रूथ दिस मॉर्निंग अँड हॅज बीन कॉन्फ्रंटेड विथ ट्रूथ अँड यू हॅव टू आन्सर ट्रूथफुली हू इज जीसस क्राइस्ट.
आणि तुमच्यापैकी जे बसलेले लोक आहेत ते सर्वजण या सत्याशी निगडित असे आहात हे सत्य पुरवण्याशी तुमच्या समर्थ ठेवलेलं आहे त्याच कारणामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे.
ऑल द अकाउंट्स अबाउट जीसस अँड हिज क्लेम्स true or are they false, are they legend, are they myth, or is it fact?
आणि मग येशू ख्रिस्ताचं जो सर्व वृत्तांत आहे जे सर्व सत्य आहे ते दंतकथा आहे की रचलेल्या अशा गोष्टी आहेत याचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे.
Turn with me to 1 Corinthians 15.
पहिली करिंथियाचा 15 अध्यायाकडे आपण बघूया.
I want to show you how important this question is.
आणि मग किती महत्वाचा हा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही पाहणार आहोत.
Why am I making such a big deal about this? Because it is crucial to our faith.
आणि मग ही गोष्ट इतकी महत्वाची का आहे ते म्हणताय की कारण की ही जी गोष्ट आहे ती आमच्या विश्वासासाठी महत्वपूर्ण अशी आहे त्या कारणामुळे.
The Apostle Paul says in 1 Corinthians 15 verse 17, and if Christ has not been raised, your faith is in vain, you are yet in your sins.
आणि मग तिथं म्हटलेलं की आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ तुम्ही अजून आपल्या बापातच आहात.
Understand what the Apostle Paul is doing here.
आणि परिषद पाऊल काय करतोय ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
He's helping us to understand that our faith has to be in an object.
आणि तो त्याची इच्छा ही आहे की या ठिकाणी जो कर्ता पुरुष आहे जो कर्ता आहे त्याच्यावर आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर आमचा विश्वास असणं गरजेचं आहे.
In fact, D.A. Carson says, faith validation depends on faith object.
आणि मग त्या ठिकाणी D.A. Carson असं म्हणतात
faith validation depends
आणि जे काही विश्वास आहे त्या विश्वासाची जी मुदत आहे ती येशू ख्रिस्त याच्यावरती आहे.
faith validation depends on faith object.
आणि मग जो काही विश्वासाची जी मुदत आहे ती विश्वासाचा जो कर्ता आहे त्याच्यावरती आधारलेली असे आहे.
नेक्स्ट व्हॉट द फर्स्ट पॉल इज सेइंग हियर, आवर फेथ इज नॉट वॅलिड if the object of our faith is just a myth, folks,
आणि आमचा विश्वास हा विश्वास ठरू शकत नाही जर त्या ठिकाणी आमचा विश्वास हा त्या विश्वासाच्या कर्त्यावर विश्वास नसेल तर.
I mean, you can believe as much as you want to in Santa Claus, but it is invalid because he is not a real person, okay?
आणि मला लक्षात की तुम्हाला जेवढ्या याच्याने पाहिजे तेवढ्या तुम्ही सांता क्लॉजवर विश्वास ठेवू शकता, परंतु सांता क्लॉज हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बिल्कुल महत्वाचा नाहीये.
इट्स द सेम फॉर आवर हिंदू फ्रेंड्स. यू कॅन बिलीव्ह एज मच एज यू वॉन्ट टू इन अ मॅन विथ अ एलिफंट हेड ऑर अ मॅन विथ अ मंकी हेड, बट इट डझंट मॅटर बिकॉज देयर इज जस्ट अ मिथ, देयर इज जस्ट अ लेजंड, युअर फेथ इज इन वेन.
आणि मला लक्षात की आमचा जो काही हिंदू मित्र आहे त्याच्यासाठी सुद्धा ती गोष्ट त्याच प्रकारे आहे. त्यांनी कितीही त्या ठिकाणी माकडाच्या तोंड असलेल्या माणसावर किंवा धातीच्या तोंड असल्यावर माणसावर त्यांनी विश्वास ठेवला तरी त्याचा काही फायदा नाही, कारण त्या गोष्टी केवळ आणि केवळ
दंतकथा आहे.
आणि मग तीच गोष्ट प्रेषित पाऊल सांगत आहे, जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर त्याचा अर्थ बोलण्याचा हा आहे, ख्रिस्त हा जर वास्तविक रीतीने नसता,
इन अदर वर्ड्स इफ क्राइस्ट डिड नॉट कम इनटू दिस अर्थ एज अ बेबी,
आणि दुसऱ्या शब्दात त्याला हे पण म्हणायचं की समजा तो या जगामध्ये बाळ म्हणून जर जन्मला नसता,
इन अदर वर्ड्स इफ क्राइस्ट डिड नॉट ग्रो अप परफेक्टली,
आणि त्याला दुसऱ्या शब्दात हे पण म्हणायचं की तो जर परिपूर्ण रीतीने वाढला नसता,
इन अदर वर्ड्स इफ क्राइस्ट डिड नॉट die on the cross for your sin,
आणि दुसऱ्या शब्दात हे पण म्हणायचं की जर तो आमच्यासाठी वधस्तंभावर आमच्या पापांकरिता मरण पावला नसता,
इफ क्राइस्ट डिड नॉट raised from the grave, your faith is in vain.
ही गोष्ट सांगते की ख्रिस्त हा जर मरणातून उठला नसता तर तुमचा विश्वास हा निरर्थक ठरला असता.
You are most pitiable because you are still in your sin.
आणि मग त्याच कारणामुळे तुमच्या सर्वांची ही दुर्दशा झाली असती, अति भयानक स्थिती झाली असती, कारण ख्रिस्त उठवल्या न गेल्यामुळे तुम्ही सर्व पापात असता.
You believe in something that is not true.
आणि मग तुम्ही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत बसला असता की जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये.
You are of all men most miserable.
आणि मग तुम्ही सर्व जे मानव जात आहात ती मानव जात ही फार दयनीय स्थितीमध्ये आढळणारी असते.
Because you are believing in nonsense.
आणि कारण का तुम्ही सर्व लोकांनी मूर्खतेवर विश्वास ठेवला असता.
Truth matters, folks.
आणि म्हणूनच सत्यता जी आहे ती सत्यता फारच त्या ठिकाणी महत्वपूर्ण ठरत असते.
Now we live in a culture where it doesn't seem to matter, but it does, folks. At the end of the day, when we stand before God, we are not standing before a subjective person. We're not standing before a myth, a legend. We are standing before reality, the creator of this world.
आणि लक्षात घ्या की या संस्कृतीमध्ये आम्ही आहोत, या संस्कृतीमध्ये सत्य जरी आपल्याला महत्वपूर्ण वाटत नसेल, लोकांना ते महत्वपूर्ण वाटत नसेल, परंतु ज्यावेळेस आम्ही मरणार आहोत, ज्यावेळेस आम्ही उभं राहणार आहोत, त्या सत्य जिवंत देवासमोर उभे राहणार आहोत, असा तो कल्पित देव नाही किंवा तो दंतकथेचा देव नाही जेथे आम्ही उभे राहणार आहोत.
The Bible does not say just believe. Just believe as long as you are sincere. It doesn't matter who you believe, as long as you are sincere. The Bible doesn't say it. The world may say it, but the Bible doesn't.
आणि जर आम्हाला सांगतं की आम्ही प्रामाणिकपणे केवळ विश्वास आणि विश्वास ठेवायचा आहे, मग तो कोण असतो त्याचा आम्ही विचार करत बसायचं नाहीये हे जग आम्हाला सांगतं, परंतु पवित्र शास्त्र ही गोष्ट बिलकुल आम्हाला सांगत नाहीये.
It doesn't matter how sincere you are, that is not enough, folks. It is not sufficient.
आणि तुम्ही प्रामाणिकपणे किती कोणाची भक्ती करत आहात, विश्वास करत आहात, हे महत्वाचं ठरत नाही.
The object of our faith, the content of our faith is what matters at the end of the day.
परंतु किती तुम्ही विश्वासाने आणि भक्ती तुम्ही एखाद्याची जो व्यक्ती आहे जो वस्तू त्याची भक्ती करतात ती गोष्ट ही महत्वपूर्ण ठरते.
Look at Acts chapter 4.
आणि अप्रिस्तांची गोष्ट आता चौथा अध्यायाकडे तुम्ही बघा.
In Acts chapter 4 verse 12 Peter says, neither is there salvation in any other, for there is none other name under heaven given among men whereby we must be saved.
4 and 12 वचनामध्ये असं म्हणतं की आम्ही तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही, कारण ज्याने करून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
There is salvation in no other. This is the word of God. Hear the word of the God first.
आणि लक्षात घ्या की देवाचं वचन म्हणतंय की तारण हे दुसरं कोणाकडूनही नाही म्हणून.
This is the name whereby we must be saved.
आणि मग तिथं केवळ एकच नाव दिलं आहे ज्या नावाच्या द्वारे आमचं तारण जे होणार आहे.
Jesus himself said, I am the way, the truth and the life. Nobody comes to the Father but by me.
येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मार्ग सत्य जीवन मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्यापासून तिच्याकडे कोणीही जाऊ शकत नाही.
Okay, Romans chapter 3.
रोम ग्रंथाचा तिसरा अध्याय बघा.
Hear the word of the Lord. Romans 3 verse 4 says, let God be true but every man a liar.
आणि मग रोम करायचा तिसरा देता होता वाचनामध्ये असं म्हणजे कधीच नाही देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरतो.
So if the angels are true, folks, if this record in Luke 2 is real,
आणि जर देवदूत हे खरे आहे आणि लूक याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जो वृत्तांत दिलेला आहे तो जर खरा आहे,
and Jesus is indeed the Savior,
आणि जर येशू ख्रिस्त खरोखर तारणार आहे,
he is indeed Christ the Lord, the only way to heaven,
आणि जर तोच केवळ प्रभू आहे जो प्रभू हा आम्हाला स्वर्गासाठी द्वार असा आहे,
what the scriptures are telling us, all other religions are a lie.
आणि मग हे जर खरं आहे तर पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगतं की सर्व इतर धर्म सर्व इतर दंतकथा या सर्व खोट्या अशा आहेत.
That is quite a claim, isn't it?
आणि मला लक्षात येईल की पवित्र शास्त्र हा अशा प्रकारचं सिद्ध करतं नाही का.
You know, it would be an arrogant claim आणि मग if it wasn't a truthful claim.
आणि मला लक्षात येईल की जर हे सत्य नसतं तर हे सत्य ज्यावेळेस आम्ही बोलू इतरांना सांगू हे सत्य आहे तर त्यावेळेस ते उदारपणाचं ठरत असतं नाही का.
That's what people say to me, how can you be so arrogant? How can you say there is only one way?
आणि मग त्याच कारणामुळे अनेक लोक त्यांना म्हणतात की तुम्ही असं कसं म्हणू शकता की देवाकडे जाण्याचा केवळ एकच मार्ग येशू ख्रिस्त आहे म्हणून.
Well, because it is truth.
आणि मग ते म्हणतात मी असं बोलण्याचं कारण हे आहे की कारण ते सत्य असं आहे.
I'm not being arrogant because it is truth. It is what the Bible says.
आणि ते म्हणतात मी उद्धटपणे बोलत नाहीये परंतु पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट दिली आहे ती सत्य गोष्ट आहे आणि त्याच कारणामुळे मी ती बोलतो.
And there are friends, folks. There are our neighbors. There are relatives of ours that believe a lie.
आणि मग आमचे मित्र आमचे नातेवाईक अशा प्रकारचे लोक आहेत जी लोक या खोटाड्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहेत.
And we think, well, they're very sincere people, they're very nice people, as long as they keep on doing good works, I'm sure God will forgive them and let them into heaven.
आणि मग बहुतेक वेळेस आम्हाला भुरळ पडते मोह पडतात आणि म्हणतो की ते खूप चांगले असे लोक आहेत कारण ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांच्या भक्तीमध्ये विश्वासामध्ये आहे. जरी ते दुसऱ्याची भक्ती करतात विश्वासामध्ये असेल तरी सुद्धा देव कदाचित त्यांच्याकडे अनुकूलतेच्या दृष्टीने बघेल.
Folks, we can't fall into the lies of the devil.
आणि म्हणून या लक्षात घ्या की जे सैतानाचं जाळ आहे त्याच्यामध्ये आम्ही पडता कामा नाही.
Truth is not relative. We don't make up truth.
आणि मग लक्षात घ्या की सत्य हे आम्ही बनवत नसतो.
We don't make up the rules. We don't make up the law of God.
आणि मग लक्षात घ्या की आम्ही नियम बनवत नाही देवाचे नियम आम्ही बनवत नाही.
Here it is in the word of God. The way, the truth and the life. We can't decide who goes to heaven and who doesn't. As long as they put their faith in Christ, He is the only way.
आणि मग इथं जे सत्य आहे त्या सत्यामध्ये असेल की त्या ठिकाणी मार्ग सत्य जीवन मीच आहे आणि आम्ही ते निर्णय घेत नसतो की कोण स्वर्गात आणि नरकात जाईल. परंतु आम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की जो पण त्याच्यावर विश्वास ठेवल तो स्वर्गात जाईल म्हणून.
So the angels are correct.
आणि जर जे देवदूत आहे ते जर खरे असतील
then who is Jesus Christ?
तर प्रश्न हा आहे की येशू ख्रिस्त हा कोण आहे.
The question who is Jesus Christ does matter.
आणि मग प्रश्न हा आहे की येशू ख्रिस्त हा कोण आहे आणि कोणासाठी तो महत्वपूर्ण आहे.
But who is Jesus Christ to me? Who is Jesus Christ biblically?
आणि मग आमच्यासाठी येशू ख्रिस्त कोण आहे माझ्यासाठी येशू ख्रिस्त कोण आहे हे महत्वाचं नाही परंतु पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताविषयी काय सांगतं हे महत्वाचं आहे.
But all other religions are false and Jesus is truth. The answer to this question is very, very significant.
आणि मग लक्षात घ्या की सर्वच धर्म हे येशू ख्रिस्त खरा आहे सर्वच धर्म हे खोटा आहे. तर मग या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे ही गोष्ट ही फार महत्वाची ठरते आणि त्याच गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत.
The answer to this question will not only determine where you spend eternity.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर हे ठरवत नाही की तुम्ही तुमचं सार्वकालिक जीवन कुठे घालणार आहात.
But it also determines how you think and how you live your life.
परंतु ती गोष्ट ही सुद्धा ठरवतं की तुम्ही कशातून तुमचं जीवन जगता आणि कशातून तुमचं जीवन आहे.
We were wonderfully reminded at the family camp that everything depends on our view of God, isn't it?
आणि मग त्या ठिकाणी कॅम्प मध्ये आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिलेली आहे की देवाचा दृष्टिकोन जो आहे तो आमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे कारण की त्याच गोष्टीवर सर्व गोष्टी या आधारित आहेत म्हणून.
हाऊ वी लिव्ह आवर लाईफ हाऊ वी थिंक इज ऑल बेस्ड ऑन आवर व्ह्यू ऑफ गॉड.
आणि आमच्या देवावरील दृष्टिकोनाच्या द्वारे हे सर्व ठरतं की आम्ही कशा प्रकारे विचार करतो आणि कशा प्रकारे आमचं जीवन जगत असतो.
If you think that God is a man in a red suit with a white beard, then you can do what you want, you can sin as you want, you can behave as you want, because you realize that this man is not going to hold you accountable.
आणि मग तुम्ही जर बघा की तुम्हाला असं वाटतं की देव तो त्या ठिकाणी लाल कपड्यामध्ये आणि जी काही दाढी वाढलेला आहे तो जर देव असेल तर मग तुम्ही म्हणाल की मी मला जी पाहिजे ते मी करेल, कारण की हा जो देव आहे तो मला कुठल्या प्रकारे जबाबदार धरणार नाही.
Do you think that God is a man who is blue and has thousands of wives and can commit adultery as he wants? That means you can commit adultery as you want. You can behave as you want. You can do what you want.
आणि मग जर तुम्ही असं म्हणाल की तो त्या ठिकाणी जो काही निळा पुरुष आहे त्याला अनेक प्रकारच्या पत्न्या आहेत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर मग त्या ठिकाणची गोष्ट अशी ठरेल की तुम्ही सुद्धा पाप कराल, कारण की तो तुम्हाला तुमच्या पापासाठी जबाबदार धरणार नाही.
Who is Jesus is a vital question.
आणि मग येशू ख्रिस्त कोण आहे हा प्रश्न जो आहे तो फार महत्वाचा आहे.
Because it determines where we will spend eternity and it determines how we will live our life.
आणि मग ही गोष्ट ही ठरवते की आम्ही आमचा जे काही सार्वकालिक आहे ती कुठे आम्ही घालू आणि आम्ही कशाने जीवन जगू.
First, remember, Satan is the father of all lies.
आणि मग तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की सैतान हा जो आहे तो सर्व फटाडेपणाचा बाप आहे.
He doesn't care what you believe.
आणि तुम्ही काय विश्वास ठेवता त्याला त्याची काही घेणं देणं नाहीये.
As long as it's a lie.
आणि मग त्याची अशी काही इच्छा आहे की तुम्ही खोटापणावर तुम्ही विश्वास ठेवावा.
He doesn't care if you believe in Ganesh or any other god. He doesn't care even if you believe in the tooth fairy or even Santa Claus, as long as it's a lie.
आणि मग लक्षात घ्या की सैतानाची अशी इच्छा आहे की मग तुम्ही त्या गणेशाचो किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा दंतकथा असो जे देव खरे ना त्यांच्या कोणत्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याची इच्छा ही आहे की तुम्ही केवळ खोट्याच्यावर विश्वास ठेवावा. मग ह्याच्या बाकीच्या कोणत्याही खोट्या गोष्टी त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.
Bible tells us that God be true and every man a liar.
आणि मग रोम 3:4 मध्ये ती गोष्ट म्हटलेली आहे की देव हा खरा ठरो आणि सर्व मनुष्य खोटे ठरो.
Who is Jesus Christ is the foundation upon which we stand.
आणि मग येशू ख्रिस्त हा कोण आहे ज्याच्यावर आम्ही आमचं त्या ठिकाणी आमचा पाय घालणार.
The foundation we stand as we live through as we work through the problems in our lives.
आणि मग ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनातून समस्येतून जात असतो त्यावेळेस आमच्या जीवनाचा जो पाया आहे.
Who is Jesus Christ is the foundation upon which we stand as you work through your doubts and questions that you may have.
आणि मग आम्हाला ज्यावेळेस शंका असतात ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनातून जात असताना येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा पाया आहे त्याद्वारे आम्ही आमचं जीवन जगत असतो.
Everything he can to tempt you to sin, to believe a lie.
आणि मग सैतान सर्वतोपरीने प्रयत्न करेल की तुमच्या मनामध्ये खोटापणा घालणार त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा असं करा वाटेल.
Satan will tempt you to believe things that are not true, to make you believe that it's okay to sin, to make you enjoy the pleasures of this world.
आणि मग सैतान तुम्हाला काय करेल अशा प्रकारचा मोह घालेल की ज्या गोष्टी खोट्या आहेत ज्या पापाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.
And this will happen if we forget the very foundation upon which our faith is based, if we forget who Jesus is.
आणि मग ही गोष्ट घडेल तेव्हा ज्यावेळेस आम्ही विसरून जाऊ की आमच्या विश्वासाचा पाया हा कोण आहे म्हणून.
If you forget who Jesus is, you will probably fall into sin, which you probably have done this week.
आणि मग लक्षात घ्या की जर तुम्ही येशू ख्रिस्ताला विसरून बसाल तर तुम्ही पापामध्ये पडाल आणि बहुतेक तुम्ही लोक त्या पापामध्ये पडणार असाल.
But if you remember who he is,
आणि जर तुम्ही विश्वास ठेवाल लक्षात घ्याल की तो कोण आहे म्हणून,
you will be able to withstand temptation.
आणि मग लक्षात घ्या की त्यावेळेस तुम्ही जो मोह आहे त्याला तुम्ही जुगारून टाकाल.
You will have times when you will go through difficult trials.
आणि मला लक्षात की तुमच्याकडे अशा प्रकारची स्थिती असेल ज्यावेळेस स्थितीमध्ये तुम्ही जाणार.
You may seem like God has forgotten you.
आणि कदाचित तुम्हाला असं वाटेल की देव मला विसरून गेला आहे.
You may wonder why these things are happening to you.
आणि मग कदाचित तुम्हाला असं वाटेल की माझ्या बाबतीत सर्व गोष्टी का घडत आहेत.
In your grief you may be confused.
आणि मग तुम्ही या सर्व गोष्टी सहमत असाल आणि तुम्हाला तुम्ही गोंधळले सुद्धा राहाल.
But coming back to this question will give you perspective, folks.
आणि मग लक्षात की तुम्ही जर या प्रश्नाकडे आला तर तो प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्हाला या सर्व गोष्टींचा दृष्टिकोन देईल.
Coming back to this question will point you to truth that will help you through your trial.
आणि मग लक्षात की ज्या स्थितीमधून तुम्ही जात आहात त्या स्थितीकडे बघण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला काय निगूट करेल.
Look with me in John 20 quickly.
आणि यवनाचा 20 वाजल्याकडे आपण पाहूया.
Gospel of John 20, chapter 20.
यवन तो शुभवर्तमानाचा 20 वाजय.
Verse 31, John the apostle gives us the theme for this whole gospel. He gives us the key why he has written this gospel. Look what he says in verse 31.
आणि परिषद यवनाने या सर्व पुस्तक लिहिण्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो दिलेला आहे. यवन 21:21.
He says, so that you may believe that Jesus is the Christ, the Son of God, and that believing you may have life in His name.
आणि तिथे की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे.
Now the answer to this question is a major focus of all the four Gospels.
आणि मग लक्षात घ्या की तुम्ही जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर हे सर्व चार शुभकामनांमध्ये लिहिलेलं आहे.
Okay, so for us to say the identity of Jesus Christ is the focus of the entire Bible.
म्हणून तुम्ही जर बघाल तर सर्व पवित्र शास्त्रामध्ये तोच दृष्टिक्षेप आपल्या समोर ठेवला की येशू ख्रिस्त कोण आहे म्हणून.
This is not fiction, folks.
आणि मग लक्षात घ्या की ही जी गोष्ट आहे ती कुठल्या प्रकारे मनाने मांडून तिथे घातलेली नाही.
जीसस क्राइस्ट इज नॉट इवन एन एफिगमेंट ऑफ आवर इमेजिनेशन. ही इज नॉट एन इन्व्हेंशन दॅट वी मेड अप.
आणि मग लक्षात घ्या की आमच्या कल्पनेने आम्ही रचलेला असा तो येशू ख्रिस्त नाहीये.
वी हॅव हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स फॉर अस हियर इन द स्क्रिप्चर्स.
आणि पवित्र शास्त्रामध्ये इथं आपल्याला दैवी प्रकारचा वृत्तांत आहे ती गोष्ट आम्ही बघत आहोत.
आणि वॉट फोकस ऑन वर्स 10 एंड 11.
आणि मग 10 आणि 11 वचनांमध्ये आम्ही पाहणार आहोत.
द एंजल सेज To the shepherds, do not be afraid, for behold, I bring you good news of great joy, which will be for all the people. For today in the city of David there has been born for you a Savior, who is Christ the Lord.
म्हणजे की जेव्हा देवदूत त्यांना म्हणाला घेऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकात होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात कारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे.
So my first point this morning is that Jesus is fully human.
आणि मग पहिला त्यांचा मुद्दा हाच आहे की येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव होता.
Now Luke, the doctor who wrote this gospel, he probably met Mary, he probably spoke to Mary, he probably interviewed Mary.
आणि लूक हा जो वैद्य आहे त्या लूक वैद्याने मरिये संगे तो बोलला असेल आणि मरियेची त्याने मुलाखत घेतली असेल.
And he gives us more detail in this gospel.
आणि त्याच कारणामुळे तो काय करत आहे की या शुभवर्तमानामध्ये त्या जन्माविषयी अनेक प्रकारच्या बारीक सारीक बाबी तो लिहित आहे.
He gives us more information.
आणि मग त्या सर्व तपशीलवार रीतीने तो सांगत आहे.
He tells us in verse 34, in chapter 1, verse 34 and 35 that it was the Holy Spirit that performed this miracle and Jesus was conceived in the womb of Mary.
आणि मग तिथे असं म्हटलं की 34-35 वचनामध्ये जो पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याने ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मरिया जी आहे ती गर्भवती राहिलेली आहे.
In this unique way, God took on human flesh.
आणि मग या असाधारण मार्गाने त्या ठिकाणी मनुष्याच्या द्वारे देव जो आहे देवाने जन्म घेतलेला आहे.
As we've been learning in our Sunday school, this wasn't the day where Jesus was created. He was always there, okay?
आणि मग जे आम्ही संडे स्कूलमध्ये शिकत आहोत की तो दिवस नव्हता की ज्या दिवशी येशूचा जन्म झाला, तर येशू ख्रिस्त हा पहिल्यापासूनच अस्तित्वामध्ये होता.
But this record in Luke 1 is the day that he became flesh, the day that he took on human flesh.
आणि लुकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण तो दिवस पाहत आहोत त्या दिवसामध्ये येशू ख्रिस्ताने मानव अवतार घेतला ती गोष्ट आम्ही पाहत आहोत.
We have more information. Jesus was born in a real city, in the city of David, which is in Bethlehem, a real town, a real province.
आणि मग तुम्ही जर बघाल तर त्या ठिकाणी दाविदाच्या शहरामध्ये जी काही खरी जागा आहे त्या जागेवर त्याचा जन्म झालेला आहे.
Luke shows us even in chapter 2 from verse 40-52 that Jesus grew up to be a boy. He matured, he went through puberty just like everybody else.
आणि मला लक्षात येते की तो सर्वत्र प्रकारे वाढला, सर्वत्र प्रकारचा जे काही मानव रूप आहे त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी परिपूर्ण झाला ही गोष्ट आम्ही बघतो.
And in chapter 3 from verse 20-40 Luke traces Jesus' genealogy.
आणि 3:20-40 मध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताची वंशावळ सांगण्यात आलेली आहे.
In fact, he can trace it all the way back to Adam.
आणि मग तुम्ही जर बघाल तर ती इथपर्यंत आहे की आदमापर्यंत तिला नेऊन ठेवण्यात आलेलं आहे.
It shows that Jesus was a descendant of King David.
आणि मग इथं म्हटलेलं की दावीद वंशापासून तो आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे.
I mean, these are details for a reason to show us that this is not a myth, this is not a legend, this is fact.
आणि मग या गोष्टी सर्व आपल्याला तपशीलवार रीतीने बारीक सारीक रीतीने सांगण्यात आलेल्या आहे ज्याने करून आपल्याला सिद्ध होईल, आपल्याला समजेल की ही गोष्ट दंतकथा नाहीये म्हणून.
क्रिसमस स्टोरी इज अ ट्रू अकाउंट ऑफ द लाइफ ऑफ अ रियल पर्सन.
आणि येशू ख्रिस्ताचा जन्माची तीच नाताची खरी अशी गोष्ट आहे.
इट इज बेस्ड ऑन द आय विटनेस टेस्टिमनी ऑफ क्रेडिबल पीपल, नॉट जस्ट वन पर्सन, मेनी पीपल.
आणि मग अनेक लोकांची ती साक्ष आहे आणि जे महान लोक आहे ती लोक त्या गोष्टीबद्दल साक्ष देत आहेत.
दिस वी नीड टू एम्फसाइज, दिस इज नॉट अ मिथ, दिस इज नॉट अ लेजंड.
आणि मग ही दंतकथा नाही किंवा निव्वळ ही काल्पनिक प्रकारची गोष्ट नाहीये.
जीसस केम इनटू द वर्ल्ड एज अ रियल पर्सन, अ रियल मॅन, ही टूक ऑन फ्लेश.
आणि मग येशू ख्रिस्त हा खऱ्या अर्थाने या जगामध्ये आला, त्याने खऱ्या अर्थाने मानव अवतार या जगामध्ये घेऊन तो आलेला आहे.
देयर आर ह्यूज इम्प्लिकेशन if we believe this truth, okay?
आणि मग जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवाल तर मग या गोष्टीचं लागू करण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत.
There will be people who will reject this truth.
आणि मग अशा प्रकारचे काही लोक आहेत जे लोक हे जे सत्य आहे त्याला ते नाकारतील.
But truth is truth.
परंतु सत्य हे सत्य आहे, नाही का?
There will be people who will say, no, I will not believe that.
आणि मग बहुतेक लोक असं म्हणतील की मी या सत्यावर विश्वास ठेवणार नाही.
An implication for them is that they no longer have a savior who will be able to save them from their sins.
आणि मग त्याचा परिणाम असा ठरेल की त्यांच्याजवळ तारणारा नसेल जो तारणारा त्यांना त्यांच्या पापापासून वाचवेल.
People without a savior are alienated from God. Let's remember that.
आणि मग जे लोक तारणारा पासून वेगळे आहेत ते लोक देवापासून विलग असे ते लोक आहेत.
The Christmas story is all about God who gave us his son who would reconcile man back to him.
आणि मग नाताळची गोष्ट हीच आहे की देवाने त्याचा स्वतःचा पुत्र या जगासाठी दिला, जो पुत्र मानवाचा समेत देवाशी करणार होता.
But these facts that are recorded for us in the scriptures and sometimes we skip over them because they seem to be boring. But these facts are there for a purpose, folks.
आणि मग लक्षात की पवित्र शास्त्रामध्ये या वस्तुस्थिती दिलेल्या आहेत. बहुतेक वेळेस आम्हाला गोष्टी कंटाळवाणी वाटतात म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही.
These genealogies are not there just to make us feel warm and fuzzy inside, okay?
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी ही जी वंशावळ आहे ती आम्हाला आतून चांगलं वाटेल किंवा बरं वाटेल यासाठी ती दिली नाहीये.
These facts are to help us establish this is truth.
आणि मग ही जी काही वस्तुस्थिती यासाठी दिली आहे की ती वस्तुस्थिती आम्हाला सांगेल की या गोष्टी खऱ्या अर्थाने खऱ्या आहेत म्हणून.
Our faith is based on the person, the real person of Jesus Christ.
आणि आमचा विश्वास जो खरा व्यक्ती येशू ख्रिस्त आहे त्याच्यावर तो आधारलेला आहे.
Because he who is the savior of the world, just like the shepherd, just like the angel said, who will help you through all of your life.
आणि मग तोच त्या ठिकाणी जसं म्हटलेलं आहे की तो देवाचा पुत्र आहे जो तुम्हाला सर्व तुमच्या जीवनामध्ये मदत असा करेल.
In fact, it's the only hope that humanity has.
आणि मग मनुष्याला केवळ तीच आशा आहे जगामध्ये, नाही का?
Jesus is a real person.
आणि येशू ख्रिस्त हा खरा व्यक्ती आहे.
But the second point this morning is Jesus is the savior.
आणि मग दुसरा मुद्दा त्या वचनामध्ये हा आहे की येशू ख्रिस्त हा तारणारा आहे.
The angel tells the shepherds that this good news of great joy is for all people, and the news is that a savior has been born.
म्हणजे असं म्हटलं की ती बातमी हीच आहे की सर्व जगासाठी आहे आणि ती ही की जो मसीह आहे त्याचा जन्म झालेला आहे.
We have the name of that savior in Matthew 1:21. It is the name Jesus.
आणि मत्तै 1:21 मध्ये त्याला नाव आहे ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे, नाही का?
It means Joshua.
आणि मग येशूचं नाव यहोशवा असं होतं.
It was a very common name in Israel at that time.
आणि मग इस्रायल मध्ये ते फारच कॉमन असं नाव होतं.
So today in many Catholic countries people name their children Jesus.
आणि मग जर तुम्ही बघितलं तर कॅथलिक मध्ये सुद्धा आज अनेक लोक त्यांच्या मुलांना येशू असं नाव देतात.
But the word Jesus, the word Joshua means Yahweh saves.
आणि मग यहोशवा या अर्थाचा अर्थ असा होतो की यावे देव तारण करतो.
And that's what Jesus came to do. He didn't come to deliver us from our money problems. He didn't come to deliver us from our health problems. He came to deliver us from sin. He came to save us from our sin.
आणि मग लक्षात की तीच गोष्ट येशू ख्रिस्त करत आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये कुठल्या प्रकारे आम्हाला आरोग्यापासून जे काही आम्ही रोगी आहोत त्याच्यापासून बरं करण्यासाठी नाही किंवा आमच्या पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी आला नाही, तर येशू ख्रिस्त आम्हाला पापापासून वाचवण्यासाठी आलेला आहे.
Jesus came as a great moral teacher.
आणि मग येशू ख्रिस्त हा काही मोठा महान अशा प्रकारचा शिक्षक म्हणून तो आला नाही.
He didn't come to start the class on to teach us the art of living.
आणि मग त्या ठिकाणी जे काही आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे काही गोष्टी आहेत त्या शिकवण्यासाठी तो आला नाही. आणि मग लक्षात घ्या की तो जगामध्ये तारण्यासाठी आला.
आय रिमेंबर आय थिंक इट वॉज लास्ट इयर दॅट वन यंग गर्ल वॉज वॉकिंग थ्रू अ फार्म अँड she fell into a empty well.
आणि मग त्यांना एक गोष्ट आठवते की एक मुलगी त्या शेतातून चालली होती आणि जाऊन ती विहीर होती कोरडी तिच्यामध्ये ती पडली.
And after a few hours the mother was looking for her and couldn't find her and went running around calling out her name.
आणि मग तिच्या आई तिला बघत होते आणि मग ती इकडे तिकडे ओरडा ओरड करून तिने तिच्या नावाने तिला हात मारली.
And she was horrified to hear from the bottom the pit of the well her daughter's voice crying out for help.
आणि मग त्यावेळेस तिने बघितलं की तिची आई त्या तिची मुलगी ते विहिरीत पासून आवाज देत होती आणि तिला फार भीती वाटली.
And the story reached the newspapers as the firefighters, the fire rescuers came, the police came, everybody came to try and rescue this little girl who was at the bottom of this tiny well.
आणि मग तुम्ही जर बघाल तर ती जी काही गोष्ट बातमी जी आहे ती सर्वत्र पसरली कारण की विहीर फारच त्या ठिकाणी रुंद स्वरूपाची अशी होती त्या खोलवर विहिरीमध्ये ती पडलेली होती आणि मग त्या ठिकाणी सर्व लोक अग्निशामक दलाचे लोक तिला येऊन वाचवण्यासाठी आले.
And for hours the nation was fixed on this rescue effort. Would they be able to rescue this little girl from this well?
सर्वच लोक राष्ट्रातील लोक त्याच्याकडे पाहत होते की हे जे लोक आहेत त्या लहान मुलीला ते वाचू शकतील का.
Needed one thing.
आणि मग मला तुम्हाला एक सांगू द्या की त्या लहान मुलीला केवळ एका गोष्टीची गरज होती.
She needed to be saved.
आणि मग तिला वाचण्याची गरज होती.
She didn't need some guru to come along and tell her how to live a happy life.
आणि मग लक्षात घ्या की तिला अशा प्रकारच्या गुरुची गरज नव्हती की तिथे ती पडलेली आहे तिला सांगण्याची गरज होती की आता तू कसं आनंदी जीवन जगू शकेल.
She was doomed to die unless somebody saved her from that pit.
आणि मग ती विध्वंसाकडे जात होती की तिथे मरणार होती कधीपर्यंत जोपर्यंत कोणी येऊन तिला वाचवणार नव्हता तोपर्यंत.
ओनली न्यूज ओनली इन्फॉर्मेशन दॅट डेस्परेट मदर वॉज वेटिंग टू हिअर वॉज दॅट युअर डॉटर हॅज बीन सेव्ह.
आणि मग लक्षात आहे की तिची आई केवळ एकाच बातमीची वाट पाहत होती आणि तिने की तुझ्या मुलीला कोणीतरी वाचवलंय म्हणून.
When somebody is lost or somebody is on the deathbed and the only news that you want to hear is that person is safe, that person has been saved.
आणि मग लक्षात घ्या कोणीतरी मृत्यू शय्येवर असेल तर तुमच्या कानावर एकच गोष्टी पडण्याची तुमची इच्छा असते की तो व्यक्ती वाचला तो बरा झाला.
This is the good news of Christmas. This is what the angels brought to those shepherds at night.
आणि मग लक्षात घ्या की ही तीच चांगली बातमी आहे जी चांगली बातमी देवदूताने त्या रात्री घेऊन आले.
The good news is that a savior has been born.
आणि मग तीच ती बातमी आहे की तारणारा हा जन्मला आहे म्हणून.
Who is Christ the Lord.
आणि मग तो ख्रिस्त प्रभू आहे म्हणून.
This is the best news in the world.
आणि मग जगामध्ये ही फारच चांगली अशी बातमी आहे नाही का.
Because it deals with the most important issue that we will ever have.
आणि मग ही अशा प्रकारच्या गोष्टी सांगती ती आपल्याला घेऊन जाते की जी गोष्ट आम्ही फार दिवसापासून समजते निग्रस्त आहोत.
मेरेज असतं.
आणि मग ती जी आहे ती म्हणजे आमचं पाप नाही का.
Remember Ashish Pro sharing a story of a time where he was in he's a professor of theology teaching in one university and one young boy came up to him and handed him a tract.
आणि मग आशिष थोडा असं सांगतो की ज्यावेळेस ते युनिव्हर्सिटी मध्ये होता त्यावेळेस त्यांनी एक मुलगा जो आहे तो येऊन त्याने त्यांना एक ट्रॅक दिला.
This young boy wasn't in his class, he was an eager Christian trying to share the gospel.
आणि मग तो त्यांच्या क्लास मधला पण नव्हता ख्रिश्चन पण नव्हता पण त्याने तरी पण येऊन त्याला ते ट्रॅक दिलं.
And this strange boy came up to Ashish Pro and said to him, sir, have you been saved?
आणि मग तो मुलगा येऊन आशिष प्रॉलला असं म्हटलं की तुमचं तारण झालं आहे का म्हणून.
And Ashish Prahl looked at this young man and said to him, young man, what do I need to be saved from?
आणि मग त्या ठिकाणी आशिष प्रॉल त्या मुलाला म्हटले की मला काय कशी गरज आहे कशापासून आपण मला तारण्याची गरज आहे.
This enthusiastic student he stumbled around for words for a while because he didn't have the answer to that question.
आणि मग तो जो लहान मुलगा होता तो तरुण जो पुरुष होता तो त्या ठिकाणी त्याला सांगता आलं नाही कारण त्याला त्याचं उत्तर नीटचं माहित नव्हतं.
You have the answer to that question.
मग तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे का.
If Jesus is the savior of the world, what has he come to save me from?
आणि मग जर येशू ख्रिस्त हा जगाचा तारणार आहे तर तो कोणत्या गोष्टीपासून आम्हाला वाचवण्यासाठी आला बरं.
Has Jesus really come to give you a nice life?
आणि मग येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने तुम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी आलेला आहे का.
Has Jesus really come just to give you some type of a community that you can belong to?
आणि मग तुम्हाला तो चांगल्या प्रकारचा समाज देण्यासाठी आलेला आहे का की जो समाज तुम्हाला चांगला पाहिजे म्हणून.
Has Jesus really come to make your life healthy, wealthy and prosperous?
आणि तुमची सर्व भरभराट तुम्हाला निरोगी करण्यासाठी तुम्हाला सर्व पैसा देण्यासाठी संपत्ती देण्यासाठी तो आलाय का.
Bible says Jesus comes to save us, folks.
आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त आम्हाला तारण्यासाठी आला.
फ्रॉम आवर सिन.
आणि कशापासून आमच्या पापापासून नाही का.
द वेजेस ऑफ सिन इज डेथ.
आणि आमच्या पापाची मजुरी मोल काय बरं मरण नाही का.
Folks, Jesus is the Savior who saves us from the wrath of God because of our sins.
आणि मला असं की आम्ही पाप केल्यामुळे आमच्यावर जो देवाचा क्रोध आणि कोप आहे त्याच्यापासून येशू ख्रिस्त आमचा बचाव करतो.
This is the hope we have. This is the good news. We have been saved from the wrath of God.
हीच आमची अशी आशा आहे कारण की त्या ठिकाणी असं म्हटलं की येशू ख्रिस्ताने आम्हाला देवाच्या क्रोधापासून देवाच्या कोपापासून वाचवलेलं आहे.
If you die today and you do not have Jesus Christ as your Savior, you will spend eternity under the judgment of Holy God.
आणि मग जर तुम्ही मरण पावला आणि तुमच्याकडे येशू ख्रिस्त तारणार नाही तर तुम्ही न्यायासनासमोर जाऊन सदा सर्व काळासाठी तुम्ही शिक्षा भोगत राहणार आहात.
Thank God for Christmas. Thank God He sent Jesus Christ to be the Savior of the world. Those who put their faith in Him have been saved from their sins.
त्याच कारणाने आम्ही देवाचे उपकार मानूया आणि आम्ही देवाला गौरव देऊया कारण की त्याने त्याच्या स्वतःचा पुत्र आमच्यासाठी या भूमीवर धाडला.
Third point, Jesus is the Christ.
आणि मग तिसरा मुद्दा येशू ख्रिस्त हा ख्रिस्त आहे.
Look back there in Luke. The angel says, "Do not be afraid, for behold, I bring you good news of great joy, which will be for all the people. For today in the city of David there has been for you a Savior who is Christ the Lord."
दहा अकरा वर्षांमध्ये म्हटलं की तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे.
जीसस इज द क्राइस्ट, ही इज द सेव्हियर, ही इज द मसाया.
आणि येशू ख्रिस्त हा ख्रिस्त आहे, तो मसीह आहे, तो तारणारा आहे.
Christ is a Greek word for anointed one.
आणि मग ख्रिस्त हा जो शब्द आहे तो अभिषिक्त याच्यासाठी तो वापरलेला आहे.
It's the same word in the Old Testament, Messiah.
आणि मग जुन्या करारामध्ये तोच शब्द आहे ज्याला मसीह असं म्हणण्यात आलेलं आहे.
The Israelites were waiting for the Messiah to come. This was not the New Testament religion, folks. This was all part of the promise that God had given to them.
आणि मग त्या ठिकाणी बघितलं तर नवीन करारचा हा धर्म नाही तर इस्रायल लोक आतुरतेने मसीहाची जी वाट पाहत होते, जो मसीह येऊन त्यांना पापापासून मुक्त करेल.
But understand the word Christ means anointed one.
आणि मग पुन्हा तुम्ही ख्रिस्त हा शब्द याच्याकडे लक्ष द्या. ख्रिस्त याचा अर्थ असा अभिषिक्त असा अर्थ होतो.
And it refers to Jesus as the anointed priest, the anointed king.
आणि मग त्याला त्या ठिकाणी अभिषिक्त राजा, अभिषिक्त याजक असं म्हणून संबोधण्यात आलेलं आहे.
Now that is also unique because in the Old Testament a king was not allowed to be a priest.
आणि मग ती एक गोष्ट वेगळी अशी ठरते का, कारण की जुन्या काळामध्ये राजाला याजक हे पद मिळत नव्हतं.
A priest was not allowed to be a king.
आणि मग याजकाला सुद्धा राजाचं पद मिळत नव्हतं.
And both of those offices were not allowed to perform the other offices.
आणि मला लक्षात की हे दोन्ही जे काही पद होते ते पद एकमेकांची पदाची त्या ठिकाणी ते गोष्ट पद ते सांभाळू शकत नव्हते.
Remember when King Saul was impatient and he was waiting for Samuel to arrive and he didn't come. He decided to perform the sacrifice so that they could go out to war.
आणि मग त्या ठिकाणी शाऊल राजा हा अधीर झाला कारण की त्या ठिकाणी शमूएलचा आत्मा येत नव्हता आणि बाहेर येत नव्हता, त्याला ते सांगत नव्हता, बोलत नव्हता. म्हणून त्याने काय केलं की जाऊन दुष्ट गोष्टीने त्याला उठवलं.
And he knew he wasn't allowed to perform that sacrifice.
आणि मग त्याला गोष्ट माहित होतं की त्याने त्या प्रकारचं बलिदान किंवा जे काही बलिदान आहे ते करण्याची त्याला गरज नव्हती.
But Saul thought he knew better. Saul thought he could do what he wanted to do. Saul thought he didn't need to obey the commandments.
आणि मग शाऊल ही गोष्ट वाटत होती की त्याला जे पाहिजे तो करू शकेल, त्याला ही गोष्ट करण्याची गरज आहे म्हणून.
And as a result, his kingdom was taken away.
आणि मग त्याच कारण काय झालं की त्याचं जे राज्य आहे ते राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं.
Samuel rebuked him and said, "Obedience is better than sacrifice."
आणि मग शमूएलने काय केलं की त्याचा धिक्कार केला, त्याला म्हटलं की त्या ठिकाणी आज्ञा पालन हे बलिदानापेक्षा महान आहे.
But along comes Jesus, who is the priest, the high priest, our high priest.
आणि मग तिथे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त येत आहे, जो येशू ख्रिस्त आमचा महान याजक आहे.
Who is also the king.
आणि मग तो राजा सुद्धा होता नाही का.
The one who sacrifices his body.
आणि मग त्याने काय केलं की स्वतःचा देह आपल्यासाठी अर्पण म्हणून दिला.
The one who is resurrected from the grave to be the king of all kings.
आणि मग सर्व राजांचा राजा होण्यासाठी तो मरणातून जिवंत झाला.
Jesus brought both of these offices together in one person.
आणि या दोन्ही जे पद आहेत ते पद एकाच व्यक्तीच्या मध्ये त्या ठिकाणी ती आणण्यात आली.
The title means Messiah means the one who has fulfilled these Old Testament prophecies.
आणि मसायाचा आता असं होतं की जुन्या काळाची जी सर्व भविष्यकथन आहे त्याची परिपूर्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे.
He is the promised Messiah.
आणि मग तो
the promised Savior.
आणि मग तो जो होता तो त्याला म्हणण्यात आलं होतं की तो येणार आहे वचनदत्त वचन अशा प्रकारचा तो होता आणि ते वचन पूर्ण झालेलं आहे.
He alone and nobody else can reconcile sinful people back to God.
आणि मग तोच केवळ जे पापी लोक आहे त्या पापी लोकांचा देवाशी समेट करतो आणि त्याच्याशिवाय जगामध्ये कोणी नाही जो त्यांचा समेट करत नाही.
But understand something, folks. Christ is coming a second time.
आणि मग ही गोष्ट लक्षात घ्या की ख्रिस्त हा दुसऱ्यांदा पण येणार आहे.
When he comes, he's not going to offer salvation.
आणि मग त्यावेळेस तो येऊन लोकांना काही तारण देणार नाहीये.
When he arrives, he's not coming as a servant, he is coming as king.
आणि मग तो सेवक म्हणून नाही तर तो राजा म्हणून येणार आहे.
He is coming to judge the world.
आणि मग तो जे जग जे आहे ते जगाचा तो न्याय करण्यासाठी येणार आहे.
He will reign in righteousness.
आणि तो नीतिमत्वाने राज्य चालवेल.
And he is God's anointed one. Let's not forget this. We stand in condemnation if we reject this.
आणि जर आम्ही या गोष्टीचा नकार केला तर मग आम्ही आमच्यावर न्याय येणारी गोष्ट विसरू नका.
Or if we ignore this.
आणि जर ही गोष्टीकडे दुर्लक्ष आम्ही केलं तर.
Jesus is fully human. He is the Savior and He is the Christ.
आणि मग तो परिपूर्ण रीतीचा मनुष्य होता तो तारणार होता आणि तो ख्रिस्त होता.
My last point this morning is that He is the Lord.
आणि मग त्यांचा शेवटचा मुद्दा तो प्रभू आहे.
Look what the Savior says. Sorry, look what the angel says. Who is Christ? The Lord.
आणि मग देवदूत काय म्हणतं बघा तो ख्रिस्त प्रभू आहे.
This is a title, and that Jesus is God, folks.
आणि मग हे लक्षात घ्या की अशा प्रकारचं उपाधी आहे ज्या उपाधीने आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्त हा देव आहे.
This man, Jesus, born in Bethlehem, is God in human flesh.
आणि मग हा जो काही व्यक्ती जो येरुशलेममध्ये जन्मला तो मानव रूपामध्ये देव असा आहे म्हणून.
A mere man could not have died for the sins of the human race. A mere man could not have been resurrected from the grave.
आणि केवळ मनुष्य जो आहे तोच मनुष्य मनुष्याच्या पापासाठी मरू शकत नाही आणि त्याचबरोबर तो मरणात नाही उठू शकत नाही.
We've spoken about this before. Jesus had come as an angel, or he had come as an alien. He could never have taken on the sins of the humans. No?
जर तो देवदूत बनून आला असता किंवा एलियन बनून आला असता तर मनुष्याचं पाप तो स्वतःवर घेऊ शकला नसता. ही गोष्ट आपण आधीच बघितलेली आहे.
He had to come into this world as a human being and he had to bear the sins of the human beings so that he could make an offering for the sins of humans.
आणि मग तो मानव बनून या जगासाठी आला मानवांसाठी यासाठी की मानवाचं सर्व पाप तो घेईल आणि मानवाच्या पापांसाठी तो अर्पण असं होईल.
So many calls today that do not believe this.
आणि मग अनेक प्रकारचे पंत आहेत जे पंत या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.
The Jehovah Witnesses and the Mormons, they have to say yes, Jesus is a Savior, a Savior.
आणि मग यहोवा विश्वास असं म्हणतात की हा येशू ख्रिस्त हा तारणार आहे.
But they deny that He is Lord. They deny that He is God.
आणि मग ते या गोष्टीचा नकार करतात तो प्रभू आहे आणि देव आहे म्हणून.
Lord is very integral part of this title, folks.
मग लक्षात घ्या की फारच महत्वपूर्ण अशा प्रकारची ही उपाधी आहे येशू ख्रिस्तासाठी प्रभू म्हणून.
The word Lord is clearly Yahweh, the God of Abraham, the God of Isaac, the God of Jacob.
आणि मग प्रभू हा जो शब्द आहे तो यावे असा शब्द आहे जो अब्राहमाचा याकोबाचा देव आहे.
The word Lord is used over 6,000 times in the Old Testament.
आणि 6,000 वेळेस तो प्रभू हा शब्द जुन्या काळामध्ये वापरण्यात आला आहे.
And here in Luke chapter 1, the Lord arrives in all of His glory.
आणि मग तुम्ही जर बघा तर लुकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सर्व गौरवाने प्रभू जो आहे तो भूतलावर अवतरला आहे.
This is the same word that Luke uses in chapter 1 verse 43. Go there quickly with me.
आणि पहिल्या अध्यायाच्या वचनामध्ये तो शब्द लूक वापरत आहे ते आपण पाहूया.
Remember, Elizabeth refers to Mary, who is carrying Jesus as the mother of my Lord. That is the same word.
आणि मग तिथे असं म्हटलेलं की जी अलिशिबा जी आहे ती मरियला म्हणते की माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं हे मला मान खुटून.
Look what she says in verse 45. She also adds that Mary was blessed because she believed the word spoken to her by the Lord.
आणि मग तिथे आम्ही तीन गोष्ट बाधावर 45 अलिशिबेला असं वाटतं की मरिया ही आश्वस्त आहे कारण तिथे म्हणते की तिने विश्वास ठेवला की धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल.
In verse 46, in the very next verse, Mary breaks into praise, into a song, and she exclaims, "My soul exalts the Lord."
म्हणून या गोष्टीने मरिया ही देवाची स्तुती करत आहे. ती म्हणते की तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानितो.
As the child grows, Luke states that the hand of the Lord is with him. Look at verse
66.
Look at verse 68. Zechariah, the high priest, he breaks into praise and he blesses the Lord God of Israel. In chapter 2, verse 23, Luke says, the angel of the Lord stood before them, and the glory of the Lord shone around him. The law of the Lord, the holy to the Lord. This angel means that Jesus, who is born to the Virgin Mary, is none other than God in human flesh. He had to be God to make the sacrifice. He had to be the sinless Son in order for God to have accepted the sacrifice. So the answer to the question this morning, who is Jesus? Number one, Jesus is fully human. Jesus is the Savior. He is the Christ. Number four, He is the Lord God. You know, the problem is you can answer that question correctly and have all the correct theological answers in your head. And you can still go to hell. You can have all the right answers and still go to hell. As we've seen, the devils and the demons, they know the right answers. They know who is Jesus Christ. The devils, the demons, they know that Jesus is fully human. They were there when He came into the world. They know that He is God. They were there when He spoke the world into existence. They know that He is the Christ. They were there when He resurrected from the grave. But they are going to hell, folks. How you respond to that question this morning is what makes the difference. Have you submitted to the Lord Jesus Christ as your Lord and Savior? The angel announces that the good news of the Savior's birth is for all people. Look at chapter 2, verse 10. But then the angel gets personal in verse 11. And the line, the word for you, there has been born for you the Savior. This is personal, folks. We can't ignore the Lord God Almighty. We have to respond by personally trusting in the only one who can save you from your sins. These shepherds, they didn't say, "Wow, thanks for that information, angels." They didn't say, "Wow, that was a wonderful display, wasn't it, friends?" And they didn't just stay there and continue looking after their sheep or doing whatever they were doing. They responded, folks. They worshipped God. They didn't just discuss the new news. They didn't just discuss theology. They responded by worshiping.
आणि मग ते जी काही बातमी आहे त्याच्याबद्दल ते बोलत बसले नाही, विश्वविज्ञानाविषयी बोलत बसले नाही, तर ते जाऊन त्याची ते भक्ती करत त्यांनी केली.
They responded to the news. Their faith was demonstrated.
आणि मग त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास दिसून आला आणि त्यांनी काय केलं आहे की कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे.
They went straight to Bethlehem.
आणि मग ते लगेचच बेथलेहेम शहराकडे चालू लागले.
In the middle of the night, they didn't wait until it was more convenient, until the conditions were better.
आणि मग लक्षात येते की ते कुठल्याही प्रकारे वाट पाहत ते बसले नाही सकाळ होईल याची, तर ते लगेचच चालू पडले.
They went directly to the stable and glorified and praised God. Look at verse 16. What did they see? They saw Mary and Joseph and the baby as he lay in the manger. Understand, folks, there weren't angels hovering over this baby, okay? There wasn't some bright light and a halo above Mary. There wasn't, "We wish you a Merry Christmas" playing in the background, okay? Jesus didn't look like a savior.
आणि मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला त्यावेळेस तो तानासारखा दिसतही नव्हता.
There was a grand palace, there were trumpets blowing.
आणि मग कुठल्या प्रकारच्या त्या ठिकाणी कुचारीचा नाद किंवा कुठल्या प्रकारे मोठा जयघोष नव्हता किंवा त्याचा जन्म हा राजवाड्यात झाला नाही.
The place where the shepherds found Jesus was in a smelly barn, a stable.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर जिथं तानाचा जन्म झाला होता ती गव्हाणी होती आणि त्या गव्हाणीचा फारच घाण दुर्गंधी गाडीने सुटलेली होती.
I mean, they could have scoffed, they could have laughed, they could have shrugged their shoulders and turned away and gone back home.
आणि मग खरं पाहता मेंढपाळांनी त्यांचं सर्व काठी बिठी झटकून किंवा सर्व गोष्टी झटकून ते घरी वापस गेले असते.
They worshiped.
परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी जाऊन त्या बाळाची भक्ती केली.
They worshiped the Lord Savior, who is Jesus Christ.
आणि मग जो येशू ख्रिस्त प्रभू आहे त्याची त्यांनी भक्ती केली.
So what about you this morning?
आणि मग आज प्रश्न आहे की तुमच्या बाबतीत काय आहे?
Do you scoff? Do you stumble? Do you laugh at the truths that the scriptures present every week?
आणि मग दर हप्त्यामध्ये शास्त्र उतारे सत्य रीतीने ज्या गोष्टी तुमच्या समोर ठेवतात त्या पाहून तुम्ही त्याची निंदा करतात का? त्या गोष्टी तुम्हाला खोट्याशा वाटतात का?
Do you find this basic truth, who is Jesus, too unreal to believe?
आणि मग लक्षात घ्या की हे जे अद्भुत सत्य आहे, जे पायाभूत सत्य आहे, त्या सत्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारे तुम्हाला सत्य वाटतात का?
Are you not willing to submit to the truths of the scriptures?
आणि तुम्ही विश्वासाने त्या ठिकाणी हे जे काही शास्त्र उतरायची सत्य आहे त्याच्यात स्वाधीन होऊशी तुम्हाला वाटत नाही का?
Now Christ didn't leave heaven to come to this earth to be born in a stable, to go through all that suffering, to end up on a cross, just to give you a boost, folks, just to make you feel better, just to give you some tips for good living.
आणि मग तुम्ही चांगलं जीवन कसं जगावं यासाठी काही टिप्स किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बूस्ट देण्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला नाही.
He knew you desperately needed a savior.
त्याने गोष्ट माहित होती की तुम्हाला सारण्याची गरज आहे म्हणून.
He knew, and you know, if you are honest with yourself this morning, left to your own devices, your life will become a mess.
आणि मला लक्षात की त्याला ही गोष्ट माहित होती आणि तुम्हालाही माहित आहे ही गोष्ट की जर त्याच्या विना तुमचं जीवन जर तसंच राहिलं असतं तर ते अतिशय भयानक स्थितीमध्ये असतं.
स्टॉप लिव्हिंग युअर लाईफ अकॉर्डिंग टू युअर रूल्स.
आणि तुमच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं आता तुम्ही सोडून द्या.
ओनली क्राइस्ट कॅन सेव्ह यू.
आणि त्या ठिकाणी ख्रिस्त हा तुमचं तारण आहे.
ही इज द वन हू कम टू सेव्ह यू फ्रॉम द रॉक ऑफ गॉड.
आणि तोच आहे जो येऊन तुम्हाला त्याने देवाच्या क्रोधापासून वाचवलेला
आहे. हाउ डू यू रिस्पॉन्ड टू दिस गुड न्यूज?
आणि मग ही जी चांगली बातमी आहे तिला तुम्ही कशा रीतीने प्रतिसाद देता?
लुक एट फिलिपिन्स 2 एज वी फिनिश दिस मॉर्निंग.
आणि फिलिपी 2 अध्याय बघूया आणि तिथे आम्ही संपवणार आहोत.
द अपोस्टल पॉल सेज इन फिलिपिन्स 2 वर्स 10 एंड 11.
10 आणि 11 वचनामध्ये त्या ठिकाणी फिलिपी पॉल जो आहे तो सांगत आहे.
फॉर द नेम ऑफ जीसस एव्हरी नी विल बाउ ऑफ दोज हू आर इन हेवन and on earth and under the earth, and that every tongue will confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father.
स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीगामी प्रत्येक गुणग येशू नावाने टेकला जावं आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
Who is Jesus Christ?
आणि येशू ख्रिस्त हा कोण आहे?
The answer to this question has significant meaning and application for your life.
आणि मग तुमच्या जीवनासाठी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते फारच महत्वपूर्ण असं आहे.
Paul is saying there that everybody will know the answer to that question at some point in their life.
आणि मग पाऊल म्हणत आहे की प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर हे त्यांच्या जीवनामध्ये एके वेळी समजणार आहे.
And some will answer that question when it is too late.
आणि काही लोक फार उशिरा या प्रश्नाचं उत्तर देणार आहे.
And some will try and make excuses, and instead they will hear from the Lord Jesus Christ, "Depart from me, accursed one, into the eternal fire which has been prepared for the devil and his angels."
आणि मग इथं प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांना म्हणणार की तुम्ही माझ्यापासून शांत व्हा आणि तुम्हाला त्या ठिकाणी जे काही सैतानासाठी जो अग्नी शिजलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकण्यात येऊ.
Who is Jesus Christ?
तुमच्यासाठी येशू ख्रिस्त हा कोण आहे?
Don't respond too late to that question.
मग येशू ख्रिस्त हा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्यासाठी विलंब करू नका.
Respond now.
आणि मग आता तुम्ही त्याला प्रतिसाद द्या.
Jesus says, Matthew 25:34, "Come, you who are blessed by my Father, inherit the kingdom prepared for you from the foundation of the world."
आणि मत्तै 25:34 मध्ये म्हटलेलं आहे.
Matthew 25:34.
आणि मग मत्तै 25:34 मध्ये म्हटलेलं आहे प्रश्न होते. म्हटलं की तेव्हा राजा आपल्या उजवीकडेच म्हणाला, अहो माझ्या पित्याचे आशीर्वाद हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकडे सिद्ध केले आहे ते वचन.
डू यू नो जीसस क्राइस्ट?
येशू ख्रिस्त कोण आहे?